प्रकरण सातवं. दिनांक 17 जून 1957 रोजी सकाळी 11:30 वाजता संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीनं निवडून आलेले सर्व आमदार फ्लोरा फाउंटनपाशी एकत्र जमले. तिथून ते सगळेजण काउन्सिल हॉलवर मिरवणुकीनं गेले. सभागृहात शिरल्यावर रामभाऊ आधी ठरवल्याप्रमाणे विरोधी पक्षाकडील पुढच्या जागेवर जाऊन बसले. राज्यपाल सभागृहात येताच संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, महागुजरात झालाच पाहिजे अशा घोषणा देत देत समितीच्या सर्व आमदारांनी सभात्याग करायचा असं ठरलं होतं. त्याप्रमाणे सभात्याग करून झाला. थोडा वेळ गेल्यावर मग ते सर्व आमदार पुन्हा सभागृहात आले आणि त्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम यथासांग पार पडला. रामभाऊंनी प्रथम असं ठरवलं होतं की सुमारे वर्षभर विधानसभेच्या कामकाजाचं नीट निरीक्षण करावं, नियमांचा बारकाईने अभ्यास करावा आणि मगच प्रत्यक्ष कामकाजात हिरिरीनी भाग घ्यायला सुरुवात करावी. परंतु संयुक्त महाराष्ट्र समितीमधल्या अन्य घटक पक्षांच्या प्रतिनिधींचा जनसंघाबद्दलचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन छोट्या मोठ्या प्रसंगांमधून स्पष्ट झाल्यावर त्यांना तो निर्णय बदलणं भाग पडलं. जनसंघवाल्यांना मागे टाकण्याचा पद्धतशीर डाव त्या प्रतिनिधींकडून टाकला जातोय हे लक्षात घेऊन रामभाऊंनी पहिल्याच अधिवेशनापासून आपलं वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्व दाखवून द्यायचं असं ठरवलं. शिक्षण घेतल्यावर कामकाजात सहभागी होण्याचं सूत्र बदलल्यानंतर रामभाऊंसमोर दोन पर्याय होते, शिक्षणाशिवाय किंवा शिक्षण घेत घेत. या दोन पर्यायांपैकी त्यांनी दुसरा पर्याय निवडला आणि त्यादृष्टीनं तातडीनं पावलंही उचलली. 1936 पासून मुंबई विधानसभेचे सदस्य असणारे एल एम पाटील त्यांच्या शेजारी बसायचे. त्यांना मंत्रिपदाचा पूर्वीचा 5 वर्षांचा अनुभवही होता. रामभाऊंनी एकदा सहज म्हणून त्यांना काही माहिती विचारली. ती त्यांनी ज्या तत्परतेने आणि सहजपणे दिली त्यावरून त्यांची सहानुभूती आपल्याला निश्चितच उपयुक्त ठरेल हे रामभाऊंच्या लक्षात आलं. त्याशिवाय विधानसभेच्या ग्रंथालयामध्ये जाऊन पूर्वीच्या अधिवेशनांचे वृत्तांत वाचून काढण्याचाही त्यांनी सपाटा लावला. ग्रंथालय प्रमुखांशी ओळख करून घेऊन आपल्याला लागेल तो संदर्भ तातडीनं उपलब्ध होईल अशी तरतूदही त्यांनी केली. अधिवेशन सुरू झाल्यावर अवघ्या 3 दिवसांनी म्हणजे 20 जून 1957 रोजी रामभाऊंनी विधानसभेतलं आपलं पहिलं भाषण केलं. नामदार मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या ठरावाला 6 मुद्द्यांवरून विरोध करण्यासाठी मी उभा आहे हे वाक्य त्यांनी उच्चारताच साऱ्या सभागृहाचं लक्ष रामभाऊंकडे वेधलं गेलं. विधान परिषदेची सदस्य संख्या 72 वरून 108 पर्यंत वाढवण्यात यावी अशा आशयाचा तो ठराव होता. घटनेच्या ज्या 171(1) या कलमाचा आधार घेऊन तो ठराव तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मांडला होता त्या कलमामध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं होतं, एखाद्या राज्यातल्या विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या त्याच राज्याच्या विधानसभेच्या सदस्य संख्येपेक्षा 1/4 अधिक असू नये. त्यावेळी विधानसभेच्या सदस्यांची संख्या 397 आहे. त्या कलमानुसार विधान परिषदेची सदस्य संख्या 99.5 कमी असायला हवी. ती 108 करायची असेल तर असा हरकतीचा एक मुद्दा रामभाऊंनी ठरावावरील चर्चेच्या अगदी प्रारंभीच उपस्थित करून पाहिला होता पण सभापतींनी तो फेटाळून लावला होता. तथापि आपल्या भाषणात मात्र रामभाऊंनी असे काही 6 मुद्दे उपस्थित केले की त्यावरून त्यांचा बहुविध व्यासंग दिसून यावा आणि त्याचवेळी त्यांचा वैचारिक दृष्टिकोनही स्पष्ट व्हावा. विधानसभा आणि विधान परिषद अशी 2 सभागृह मिळून एखाद्या राज्याचं विधिमंडळ बनवण्याची पद्धती ही इंग्लंडमध्ये प्रचलित असली तरी ती आपल्याकडे आवश्यक आहे का, उपयुक्त आहे का, विचार न करताच आपण तिचं अंधानुकरण करत आहोत का, अशा अंधानुकरणाला आपण संमती देऊ शकत नाही हा पहिला मुद्दा. जनतेच्या इच्छा आकांक्षांचं प्रतिबिंब ज्यामध्ये पडणार आहे असे महत्वाचे सर्व निर्णय ज्या सभागृहाच्या संमतीशिवाय घेतले जाणार आहेत आणि ज्या सभागृहाचं स्वरूप हे एखाद्या सल्लागार समितीसारखंच मर्यादित आहे त्या सभागृहाची उपयुक्ततच मुळी शंकास्पद आहे हा दुसरा मुद्दा. विधानसभेनं घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नयेत म्हणून तिच्यावर चेक ठेवण्यासाठी विधान परिषद असावी असं म्हणणं हे विधानसभेच्या सदस्यांचा अपमान करणारं आहे आणि काँग्रेसची मंडळी ज्यांना महान विभूती मानतात त्या खुद्द महात्मा गांधींनीच हरिजनमधून अनेक वेळा या दुसऱ्या सभागृहाची काहीच आवश्यकता नाही असं सांगितलेलं आहे. या गोष्टीही दुसरा मुद्दा लक्षात घेताना विचारात ठेवण्याजोग्या आहेत. विधान परिषदेचं अस्तित्वच मुळी लोकशाही प्रक्रियेच्या विरोधी आहे. अप्रत्यक्ष निवडणुका आणि राज्यपालांकडून केल्या जाणाऱ्या नियुक्त्या यांच्या आधारावर चालणाऱ्या या सभागृहात सामान्य जनतेच्या इच्छा व्यक्त होत नाहीत, असं मत काँग्रेस पक्षाचे सध्याचे प्रतोद होमी तल्यार खान यांनी 14 ऑक्टोबर 1953 रोजी याच सभागृहात व्यक्त केलं होतं. हा तिसरा मुद्दा. या वरिष्ठ सभागृहाचा सरकारला उपयोग होतो ते आपलं तोंड लपवण्यासाठी. 1953 मध्ये विधानसभेत विक्री कराबद्दलचं विधेयक जेव्हा चर्चेला आलं तेव्हा विरोधी पक्षीयांनी सुचवलेल्या दुरुस्त्या फेटाळण्यात आल्या. पण विधान परिषदेमध्ये सरकारी सदस्यांनी जेव्हा त्याच दुरुस्त्या सुचवल्या तेव्हा त्यातल्या बहुतेक दुरुस्त्या सरकारनं मान्य केल्या. विधानसभेत विरोधी पक्षानं सुचवलेल्या दुरुस्त्या मान्य केल्या तर सरकारी प्रतिष्ठा कमी होते असं मानून त्यासाठी विधान परिषदेचा सरकारकडून वापर केला जातो तो चुकीचा आहे. हा चौथा मुद्दा. सर्व देशभरात मिळून ज्या विधान परिषदा आहेत त्यांच्या कामकाजावर सुमारे 1 कोटी रुपये खर्च होणार असल्याचं नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. मुंबई सरकारपुरता विचार करायचा झाला तरी कराव्या लागणाऱ्या खर्चाची रक्कम ही बरीच मोठी असणार हे उघड आहे. ही रक्कम जर खऱ्या अर्थानं जनकल्याणासाठी खर्च केली गेली तर आमच्याप्रमाणेच काँग्रेस जनांनाही आनंदच होईल. आपल्या गरीब देशात खर्चाची बचत महत्वाची असताना विधान परिषदेसारखा मोठा हत्ती पोसला जाऊ नये हा पाचवा मुद्दा. काहीही करायचं झालं तर ते करण्यासाठी बऱ्याच प्रदीर्घ प्रक्रियेतून जावं लागतं. तो जो कालापव्यय होतो तो विधान परिषदेच्या अस्तित्वामुळे आणखी वाढू नये. बेंजामिन फ्रँकलिननं असं म्हटलं आहे की अ डबल चेंबर लेजिस्लेचर इज लाईक अ कार्ट विथ 2 हॉर्सेस पुलिंग इन 2 ऑपोजिट डिरेक्शन्स. परस्पर विरोधी दिशांनी धावू इच्छिणाऱ्या 2 घोड्यांच्या गाडीची जी स्थिती होते ती आपल्या राज्याची होऊ नये अशी अपेक्षा आहे. हा सहावा मुद्दा. हे सर्व मुद्दे मांडून रामभाऊंनी मुख्यमंत्र्यांच्या ठरावाला विरोध नोंदवला. तो ठराव संमत होणार हे ठरलेलंच होतं, पण रामभाऊंच्या मुद्देसूद भाषणामुळे सभागृहात त्यांची छाप पडल्यावाचून राहिली नाही. त्यापाठोपाठ 2 दिवसांनी राज्यपालांच्या भाषणाबद्दल त्यांचे आभार मानणारा ठराव चर्चेला आला असताना रामभाऊ विरोधासाठी उभे राहिले. त्या ठरावाला विरोध करण्याजोगे अनेक मुद्दे आपल्याजवळ असले तरी पुरेशा वेळेअभावी केवळ एकच मुद्दा आपण उपस्थित करू इच्छितो असं सांगून रामभाऊंनी तो मुद्दा मांडला. राज्यपालांनी आपल्या भाषणात 15 आणि 16 ऑगस्ट 1957 रोजी स्वातंत्र्य समराचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येईल असं जाहीर केलं होतं. तो महोत्सव साजरा करण्यासाठी काँग्रेस सरकारनं केलेली तारखांची निवड आक्षेपार्ह ठरवून रामभाऊंनी अशी काही टीकेची झोड उठवली की एखाद्या कसलेल्या संसदपटूनही थक्क व्हावं आणि त्यांची पाठ थोपटावी. आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचा प्रारंभ 1857 साली झाला हे मान्य करून जर सरकार शताब्दी साजरी करू इच्छित आहे तर मग तो महोत्सव 15-16 ऑगस्टला साजरा केला जावा असं का ठरवलं? 1857 स्वातंत्र्ययुद्धाचा ठराव मंगल पांडेनं ज्या तारखेला केला होता ती तारीख होती 29 मार्च. त्याला फाशी दिलं गेलं ती तारीख होती 4 एप्रिल. त्या संग्रामातला सामुदायिक उठाव पहिल्यांदा झाला तो 10 मे या दिवशी. त्यामुळे 15-16 ऑगस्ट हे दिवस इतिहासाला व तर्काला धरून शास्त्रशुद्ध स्वरूपात स्वीकारलेले नाहीत हे रामभाऊंनी स्पष्ट केलं. सभागृहाबाहेर झालेल्या चर्चेत ज्या दिवशी स्वातंत्र्य संग्राम संपला ते दिवस स्वीकारल्याचा काँग्रेसजनांनी केलेला खुलासा सुद्धा त्यांनी फेटाळून लावला. 15 ऑगस्टला स्वातंत्र्यसंग्राम संपला हा काँग्रेसचा दावा असला तरी 26 जानेवारी 1929 रोजी लाहोरला भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पंडित नेहरूंनी मांडलेला आणि खुद्द आपल्या पिताजींना मान्य नसतानाही मंजूर करून घेतलेला संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव लक्षात घेतला तर तो संग्राम अजूनही संपायचा आहे हे रामभाऊंनी दाखवून दिलं. 10 मे हा शस्त्राचाराचा दिवस होता आणि काँग्रेसवाले पडले अहिंसावादी, म्हणून त्यांनी 10 मे ऐवजी 15-16 ऑगस्टची निवड केली असावी असा संशय व्यक्त करून रामभाऊंनी असा प्रश्न विचारला की ज्या दिवशी 1000-1000 लोकांना निर्वासित व्हावं लागलं, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, 1000 लोकांना घरदारं सोडून भारतात यावं लागलं, तो दिवस आनंदाचा नसून दुःखाचा आहे. ज्या दिवशी आमच्या डोळ्यात पाणी येणार, आसवं येणार, त्या दिवशीच आम्ही हसावं असं सांगणं हे कुठल्या तर्काला धरू नये. आणि शेवटी त्यांनी असाही मुद्दा मांडला की जनतेचं मत समजावून घेऊन 10 मे रोजीच स्वातंत्र्य समराची शताब्दी साजरी करायला हवी हे मुंबई सरकारनं केंद्र सरकारला पटवून द्यायला हवं होतं. जरी सरकारनं 10 मे रोजी झालेल्या समारंभात अधिकृतपणे भाग घेतला नाही, तरी जनतेनं उत्स्फूर्तपणे त्याच दिवशी शताब्दी साजरी केली. त्या जनतेच्याच दडपणामुळे खुद्द पंडित नेहरूंनाही एका सभेत त्या दिवशी भाषण करणं भाग पडलं. तरीही या निमित्तानं सरकार आणि काँग्रेस एका बाजूला आणि जनता दुसऱ्या बाजूला असं चित्र जगासमोर आलं. स्वातंत्र्यसंग्रामाच्या महत्वाच्या बाबतीत जनतेच्या आशा आकांक्षांचा विचार न करणारं हे सरकार असल्यामुळे राज्यपालांच्या भाषणाबद्दल त्यांचे आभार मानणाऱ्या ठरावाला आपला कसून विरोध आहे. रामभाऊंचं हे भाषण त्यांचा आणि पर्यायानं भारतीय जनसंघाचा स्वातंत्र्य लढ्याकडे पाहण्याचा स्वतंत्र दृष्टिकोन स्पष्ट करणारं होतं. त्या भाषणाच्या ओघात त्यांनी पाकिस्तानबद्दलही काही सूचक वाक्य उच्चारली होती. त्यांना त्यावेळी सभापतींनी देखील विरोध केला नव्हता, पण संयुक्त महाराष्ट्राच्या समितीचं नेतृत्व करणाऱ्या एस एम जोशी यांनी मात्र रामभाऊंना नंतर भेटून आपली तीव्र नापसंती दर्शवली. हे काही ठीक झालं नाही असं म्हणूनच ते थांबले नाहीत, तर सभागृहाच्या कामकाजातून तो मजकूर काढून टाकण्याबद्दलची सूचनाही त्यांनी दिली. सर्व विषयांवर सर्वांचीच एकसारखी मतं असली पाहिजेत, तुमची जी काही वेगळी मतं असतील ती तुम्ही व्यक्त करता कामा नयेत, असं त्यांच्या म्हणण्याचा रोख होता. रामभाऊंना ते मुळीच पटण्यासारखं नव्हतं. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नासंबंधी एकमत राहिलं पाहिजे हे बरोबर असलं, तरी इतरही सर्व प्रश्नांवर एकमत ठेवलंच पाहिजे हा आग्रह त्यांना रास्त वाटत नव्हता. सभागृहात प्रत्येक पक्षाला आपापलं म्हणणं मांडण्याची पुरेशी संधी मिळालीच पाहिजे असं त्यांचं मत होतं. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांबरोबरची ही धुसफूस त्या पहिल्याच विधानसभा अधिवेशनात या ना त्या कारणानं पुढेही चालूच राहिली. मुंबईतल्या गोळीबाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या ठरावावर सभागृहात जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा रामभाऊंनीही बोलायचं होतं. त्यावेळी सभापती सिलम यांच्याकडे बोलू इच्छिणाऱ्या वक्त्यांची यादी दिलेली नव्हती, त्यामुळे संधी मिळवण्यासाठी रामभाऊ कमीत कमी 8 ते 10 वेळा जागेवर उभे राहिले आणि सभापतींनी दरवेळी दुसऱ्याच कुणाला तरी संधी दिल्यामुळे पुन्हा खाली बसले. शेवटी त्यांना संधी मिळाली नाहीच. ते सत्र संपल्यानंतर रामभाऊंनी सभापतींची त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन भेट घेतली आणि आपली मागणी त्यांच्यापुढे ठेवली. आम्ही जनसंघाचे 1 जण आहोत, भाषणासाठी आमच्यापैकी एकाला तरी संधी मिळायला हवी असं त्यांना स्पष्ट सांगितलं. सभापतींनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांना तसं आश्वासनही दिलं. पण रामभाऊ सभापतींना भेटायला गेले याचा समितीच्या गटातर्फे वेगळाच अर्थ लावण्यात आला. समितीमधून जनसंघ फुटून निघाला आहे आणि ते सांगण्यासाठीच रामभाऊ सभापतींना भेटले असं गृहीत धरून समितीच्या सदस्यांमध्ये बरीच चर्चा झाली. एस एम जोशी यांनी रामभाऊंना त्याबद्दल विचारलं सुद्धा. रामभाऊंनी सविस्तर खुलासा करून आरोपांचा इन्कारही केला, पण तेवढ्यानं या सर्व संबंधितांचं समाधान झालं नव्हतं. विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनातल्या प्रारंभाच्या काही दिवसातच कामकाजामध्ये भाग घेतल्यानंतर रामभाऊंची भीड चेपली, आत्मविश्वास वाढला, सभागृहात येणाऱ्या विषयांचा पुरेसा अभ्यास केला, पूर्वी त्याच विषयांवर झालेल्या चर्चांचा मागोवा घेऊन ठेवला तर मांडता येण्याजोगे अनेक मुद्दे सापडू शकतात हे त्यांना प्रकर्षानं जाणवलं. पण तसा अभ्यास करण्याची वा मागोवा घेण्याची बहुसंख्य आमदारांची तयारी नसते हेही त्यांच्या लक्षात आलं. सरकार पक्षाकडील नव्हे तर विरोधी पक्षाकडीलही अनेक सदस्य काहीतरी थातुरमातूर बोलून वेळ मारून नेणंच पसंत करतात हे त्यांनी पाहिलं आणि या संसदीय क्षेत्रात एका अत्यंत अल्पसंख्य पक्षाचं प्रतिनिधित्व करत असतानाही आपण सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न धसाला लावू शकतो, सरकारच्या घोषणा आणि प्रत्यक्ष कारभार यामधली विसंगती सभागृहाच्या वेशीवर टांगू शकतो याचा त्यांना अंदाज आला. तेवढा अनुभव त्यांच्या संसदीय कारकिर्दीला गती देण्यासाठी पुरेसा होता. आपला प्रभाव पाडण्याची जी एक अप्रत्यक्ष मोहीम रामभाऊंनी त्या प्रारंभीच्या दिवसातच सुरू केली ती पुढे अव्याहतपणे चालूच राहिली. काळ जसजसा पुढे सरकला तसतसा त्या मोहिमेला वाढतं बळ मिळत गेलं. त्या पहिल्याच अधिवेशनात मुंबई गृहनिर्माण मंडळाच्या अहवालावर चर्चा सुरू असताना रामभाऊंनी आपल्या अभ्यासूवृत्तीचा आणि विश्लेषक शक्तीचा उत्कृष्ट नमुना सादर केला. 1948 संमत झालेल्या एका कायद्यान्वये स्थापन करण्यात आलेल्या मुंबई गृहनिर्माण मंडळासाठी एक सल्लागार समिती नेमण्याची आणि त्या समितीवर जनतेचे प्रतिनिधी नियुक्त करण्याची तरतूद त्याच कायद्याच्या 16व्या कलमामध्ये होती. पण 1957 सालापर्यंत तशी सल्लागार समिती सरकारनं नेमलीच नव्हती. 1954 गणपतराव तपासे यांनी तशा समितीची गरज असल्याचं मान्य करूनही पुढे काहीच हालचाल झाली नव्हती. रामभाऊंनी आपल्या भाषणाच्या प्रारंभीच ही सरकारी अनास्था सभागृहासमोर ठेवली. त्या पाठोपाठ त्यांनी त्या मंडळाच्या प्रत्यक्ष कारभारातल्या असंख्य दोषांचा विसंगतीचा पाढाही वाचला. बांधल्या जाणाऱ्या घरांची अपुरी संख्या, निम्न उत्पन्न गटातल्या नागरिकांसाठी मुंबईप्रमाणेच अन्य जिल्हा केंद्रांच्या ठिकाणीही घर बांधण्याची आवश्यकता, अशा घरांचं भाडं ठरवताना भाडेकरूंच्या आर्थिक क्षमतेचाही विचार करण्याची गरज, भाड्याची प्रचंड थकबाकी, भाडेकरूंच्या तक्रारींची दखल घेण्याच्या यंत्रणेचा अभाव वगैरे अनेक मुद्द्यांवर त्यांनी सोदाहरण विवेचन केलं. त्याच अधिवेशनात राज्याच्या अर्थसंकल्पावरही सर्वसाधारण चर्चा झाली. प्रारंभी 2-3 दिवस रामभाऊंनी ती चर्चा नुसती ऐकली. त्या चर्चेत सहभागी व्हायचं त्यांनी ठरवलं होतं आणि भाषणाची पूर्वतयारीही चालवली होती. सरकारच्या औद्योगिक धोरणावर भर द्यावा आणि तसं करतानाच जनसंघाच्या विकेंद्रीकरणाच्या धोरणाचीही मांडणी करावी असा त्यांचा विचार होता. आपल्याला मिळणाऱ्या 15 मिनिटांच्या अवधीचा जास्तीत जास्त चांगला उपयोग व्हावा यादृष्टीनं त्यांनी आवश्यक ती आकडेवारी गोळा करून मुद्देसूद टिपणही लिहून काढलं होतं. इतकंच नव्हे तर त्यांनी आपलं भाषण 2-3 वेळा खोलीतल्या खोलीत म्हणूनही पाहिलं होतं. 4 जुलै 1957 रोजी प्रत्यक्ष चर्चेत भाग घेण्याची रामभाऊंना संधी मिळाली. अगदी प्रारंभीच त्यांनी अर्थसंकल्पात दाखवण्यात आलेली 3,17,00,000 रुपयांची तूट भरून काढण्याबाबत वापरण्यात आलेल्या जर आणि तरच्या भाषेवर आक्षेप घेतला. एवढी तूट असूनही सरकारनं राज्यातल्या जनतेवर कोणतेही नवे कर लादलेले नाहीत असं वरकरणी दिसत असलं तरी केंद्र सरकारनं किंवा वित्त आयोगानं ती तूट भरून निघेल एवढं सहाय्य दिलेलं नाही तर मग राज्य सरकार कर लादणार की कर्ज काढणार याचा स्पष्ट खुलासा अर्थमंत्र्यांनी केलेला नाही हे रामभाऊंनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिलं. त्यानंतर बेकारी निवारणाबद्दल अर्थसंकल्पात कसलाच उल्लेख नसल्याचं नोंदवून त्यांनी अर्थसंकल्पात उद्योगधंद्यांच्या क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या अत्यल्प तरतुदीबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. 4,24,00,000 लोकसंख्या असणाऱ्या राज्याच्या 112,61,00,000 रुपयांच्या अर्थसंकल्पात फक्त 2,24,71,000 रुपये उद्योगधंद्यासाठी राखून ठेवले जावेत ही विषाद वाटण्यासारखीच गोष्ट आहे असं ते म्हणाले. त्यानंतर कल्याणजवळ अटाळे इथं स्थापन करण्यात येणाऱ्या इंडस्ट्रीयल इस्टेटसाठी त्या अंदाजपत्रकामध्ये जी 90,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ती केवळ नोकरांचे पगार, फर्निचर वगैरेसाठीच खर्च होणार आहे हे दाखवून देऊन रामभाऊंनी मूलभूत प्रश्न उपस्थित केला की मग त्या ठिकाणी रस्ते केव्हा बांधले जाणार, वीज केव्हा येणार, जमीन केव्हा घेतली जाणार, पाणी केव्हा पुरवलं जाणार आणि मग प्रत्यक्ष कारखाने केव्हा उभे राहणार. या मंद गतीनं जे काही औद्योगिकीकरण सरकार करू पाहतं आहे त्याची दिशासुद्धा योग्य नाही असं मत मांडताना रामभाऊंनी राज्य सरकारनं दुसऱ्या वित्त आयोगाला सादर केलेल्या अहवालाचाच नेमका आधार घेतला. त्या अहवालात राज्यामध्ये 34 गावात वा शहरात औद्योगिक विकासाला वाव असल्याचं म्हटलं होतं. ज्या प्रांतात 54,285 खेडेगावं आणि 625 शहरं आहेत त्या प्रांताचं सरकार केवळ 34 ठिकाणीच जर औद्योगिक विकास घडवून आणणार असेल तर औद्योगिक केंद्रीकरणाच्या धोक्यांची त्या सरकारनं दखल घेणं आवश्यक आहे. मुंबईत झालेलं औद्योगिक केंद्रीकरण स्पष्ट करताना रामभाऊंनी 1955 संयुक्त महाराष्ट्राच्या 27 जिल्ह्यांपुरती उपलब्ध झालेली आकडेवारीही आपल्या भाषणामध्ये उद्धृत केली. 27 जिल्ह्यांमधल्या 6,957 कारखान्यांपैकी एकट्या मुंबईमध्ये 3,192 तर संपूर्ण मराठवाड्यात फक्त 173 कारखाने आहेत. 27 जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या 101 सुताच्या वा कापडाच्या गिरण्यांपैकी एकट्या मुंबईत 65, 12 जिल्ह्यांमध्ये 36 आहेत आणि बाकीच्या 15 जिल्ह्यांमध्ये एकही गिरणी नाही हा तपशील देऊन झाल्यावर रामभाऊंनी रशिया, अमेरिका या देशांमधल्या अर्थव्यवस्थेपेक्षा आपल्याकडची अर्थव्यवस्था कशी वेगळी असली पाहिजे, जनशक्ती ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे असं मानून तिचा अधिकाधिक चांगला उपयोग होण्याच्या दृष्टीनं औद्योगिक विकेंद्रीकरणाचं धोरण अनुसरणं कसं आवश्यक आहे याबाबतचं विवेचन केलं. शिवाय माझ्या मतदारसंघातल्या एका चाणाक्ष शेतकऱ्यानं मला प्रश्न विचारला की सर्व योजना आपण शहरातच करत आहात, आम्ही खेड्यातल्या लोकांनी असं काय पाप केलेलं आहे, आम्हाला देखील सवलती आणि सोयी का मिळू नयेत. मी त्याला उत्तर देऊ शकलो नाही, पण हे उत्तर या सभागृहानं किंवा सरकारनं द्यायला हवं असं माझं मत आहे, हे भावनिक आवाहन करत रामभाऊंनी आपलं भाषण संपवलं. रामभाऊंचं हे भाषण खूपच प्रभावी ठरलं. म्हाळगी, तुम्ही मराठीचे प्राध्यापक आहात का? असा प्रश्न त्यावेळचे कृषी मंत्री वसंतराव नाईक यांनी विचारला, तर उपमंत्री मधुकरराव चौधरी यांनी, म्हाळगी, तुमचं मराठी आम्हाला फार आवडलं बुवा, अशी निर्भेळ प्रतिक्रियाही व्यक्त केली. पुण्याच्या दैनिक तरुण भारतमध्ये दुसऱ्या दिवशी रामभाऊंच्या या भाषणाचं वृत्त त्यांच्या छायाचित्रासह प्रसिद्ध केलं होतं. इतर वृत्तपत्रांनाही त्याला छान प्रसिद्धी दिली. हे भाषण झाल्यानंतर आठवड्याभरानं रामभाऊंनी काँग्रेस पक्षाच्या एका सभेचं वृत्त सरकारच्या प्रसिद्धी खात्यानं वर्तमानपत्रांना पुरवल्याबद्दलची तीव्र नाराजी व्यक्त केली. पण ती नाराजी व्यक्त करताना त्यांनी जी अन्वेषक वृत्ती दाखवली ती विशेषत्वानं नजरेत भरण्याजोगी होती. कित्ते भंडारी सभागृहात झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं 22 मे 1957 रोजी भाषण झालं होतं. त्याचा वृत्तांत त्याच दिवशी सरकारी प्रसिद्धी खात्यानं वृत्तपत्रांकडे पाठवला. दुसऱ्याच दिवशीच्या वृत्तपत्रात ती बातमी प्रसिद्ध झाली नाही म्हणून 23 मे रोजी ते प्रसिद्धीपत्रक पुन्हा एकदा पाठवण्यात आलं. 24 मे रोजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये ती बातमी प्रसिद्ध झाली. हा प्रकार आपल्याला समजला तेव्हा सरकारी प्रसिद्धी खाता अशी चूक करणार नाही असं आपल्याला वाटलं. प्रेस नोट पाहिली त्यावर क्रमांक नव्हता, डायरेक्टर ऑफ पब्लिसिटी, गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे असं काहीही नव्हतं. खात्री करून घ्यावी म्हणून काउन्सिल हॉलच्या ग्रंथालयात शोधलं. तिथे असं आढळलं की सर्व प्रेस नोट्सवर क्रमांक असतो तसा या प्रसिद्धीपत्रकावर नव्हता. खरं म्हणजे तो 625 असा घातला जायला हवा होता, कारण अगोदरच्या पत्रकावर 624 आणि नंतरच्या पत्रकावर 626 असे क्रमांक दिले गेले होते. याचा अर्थ एवढाच की ज्या कुणाच्या हाती हे पत्रक पडेल त्याला ते पत्रक सरकारच्या प्रसिद्धी खात्याकडून आल्याचं लवकर समजू नये असा प्रयत्न केला गेला होता. हे सगळं निवेदन करून रामभाऊंनी स्पष्ट शब्दात सरकारला सुनावलं की पक्षप्रचारासाठी शासन संस्थेला जर आपण बटीक बनवणार असाल तर ती जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, अशा प्रकारांना ताबडतोब आळा घालणं आवश्यक आहे. एवढंच नव्हे तर त्या प्रसिद्धीपत्रकासाठी करावा लागणारा सर्व खर्च संबंधितांकडून सरकारनं वसूल करावा अशी सूचनाही रामभाऊंनी केली. शिक्षण खात्याच्या मागण्यांवरील चर्चेमध्ये सहभागी होताना रामभाऊंनी प्राथमिक शिक्षकांची दुर्दशा सभागृहाच्या निदर्शनाला आणली. अर्थात त्या चर्चेच्या शेवटी शेवटी त्यांना बोलण्याची संधी मिळाली होती. तेव्हा सदस्यांचा उत्साह कमी झालेला होता आणि रामभाऊंचं बोलणं ऐकण्यासाठी प्रेक्षक कक्षात मोरोपंत पिंगळे येऊन बसले होते. रामभाऊंच्या मनावर त्याचंही दडपण काही प्रमाणामध्ये होतं, पण एकदा ते बोलायला उभे राहिल्यावर ते दडपण आपोआप नाहीसं झालं. शिक्षण खात्यावर वर्षाकाठी खर्च केल्या जाणाऱ्या 19,68,75,000 रुपयांपैकी 11,47,78,000 रुपये प्राथमिक शिक्षणावर खर्च होणार याबद्दल समाधान व्यक्त करतानाच प्राथमिक शिक्षकांची परिस्थिती हलाखीची असल्याबद्दल रामभाऊंनी तीव्र चिंता व्यक्त केली. राज्यात असणाऱ्या सुमारे 1.5 लाख प्राथमिक शिक्षकांपैकी ज्यांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं त्यांना 1937 ते 1953 या काळात मिळत होता तसा पूर्ण पगार किंवा 1953 नंतर दिला जात होता तसा स्टायपँड यापैकी काहीच सध्या दिलं जात नसल्यामुळे त्यांच्यापुढे यक्षप्रश्न उभा राहिला आहे. पगाराच्या रूपात मिळणारे 1700 रुपये मिळणार नाहीत आणि 2 वर्षांच्या प्रशिक्षण काळात किमान 1300 रुपये खर्च होणार अशा रीतीनं 3000 रुपये कुठून आणायचे हा अशा शिक्षकांसमोरचा प्रश्न आहे. त्यांना पूर्वीप्रमाणे दरमहा 35 रुपये स्टायपँड देण्यासाठी सरकारनं फक्त 3 लाख रुपये बाजूला काढून ठेवावेत म्हणजे किमान 6000 प्राथमिक शिक्षकांना तरी दिलासा मिळू शकेल असं त्यांनी सरकारला सुचवलं. त्याचबरोबरीनं निवृत्त होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची दैन्यावस्थाही रामभाऊंनी आपल्या त्या भाषणामध्ये मांडली. सांदीपनी ऋषींचे वंशज असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना वयाच्या 55व्या वर्षापर्यंत प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीनं समाजसेवा केल्यानंतर अस्थैर्याला सामोरं जावं लागतं. केवळ 1350 रुपये प्रॉव्हिडंट फंड मिळतो, त्यातून कर्जफेड केली तर असंख्य शिक्षकांजवळ जेमतेम 600 ते 700 रुपये शिल्लक राहतात. एवढ्याशा रकमेत निवृत्तीनंतरचे साधारणतः 10 वर्षांचं आयुष्य त्यांनी कसं काय काढायचं हा बिकट प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी 1946 सालापासूनची प्राथमिक शिक्षकांची निवृत्तीवेतन मिळावं ही मागणी सरकारनं मान्य करावी, वर्षाकाठी निवृत्त होणाऱ्या 1.5 ते 2 हजार शिक्षकांसाठी सुमारे 25 लाख रुपयांची तरतूद करावी असं प्रतिपादन रामभाऊंनी या भाषणामध्ये केलं. कुळ कायद्यात सुचवण्यात आलेल्या 8व्या दुरुस्तीवरच्या चर्चेत भाग घेताना रामभाऊंनी सरकारी धोरणातल्या घिसाडघाईवर कडाडून टीका केली. 8व्या दुरुस्तीवरची चर्चा सुरू असतानाच आज आमच्या हातामध्ये 9वी दुरुस्ती आलेली आहे. 1939 अंमलात आलेल्या या कायद्यामध्ये अशा प्रकारे सारख्या दुरुस्त्या करत जाण्याच्या सरकारी धोरणामुळे जनतेमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे असं सांगून रामभाऊंनी त्या विधेयकाबद्दलचे आपले अनेक आक्षेप यावेळी मांडले. दुरुस्तीच्या मसुद्याला पुरेशी प्रसिद्धी देऊन समाजातल्या मान्यवर कायदेतज्ञांची मतं विचारात घेतली गेलेली नाहीत, कुळांना फायदा व्हावा या उद्दिष्टानं सादर झालेल्या विधेयकातल्या काही तरतुदी कुळांवरच अन्याय करणाऱ्या आहेत. 15 जून 1956 रोजी एका प्रकरणामध्ये महसूलविषयक लवादानं दिलेला महत्वपूर्ण निकाल सरकारनं विचारातच घेतलेला नाही. जमिनीचा ताबा देण्याघेण्याबद्दलचा आदेश देण्याचा अधिकार जरी मामलेदाराला देण्यात आलेला असला तरी तो आदेश प्रत्यक्ष अंमलात आणला जाईल हे पाहण्याचा अधिकार त्याला दिलेला नाही, त्यामुळे अनेक प्रकरणी कुळांना त्रास होण्याची शक्यता अधिक आहे. आपल्याकडे असणाऱ्या अतिरिक्त जमिनीबद्दलची माहिती मामलेदारांकडे कळवली नाही तर 25 रुपये दंड भरावा लागेल अशी जी कायद्यातली तरतूद आहे ती पुरेशी नाही. द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचा भंग करून दुसरं लग्न करणारा गृहस्थ ज्याप्रमाणे हुंडा म्हणून मिळालेल्या 2-2.5 हजार रुपयांपैकी 500 रुपये दंड भरून मोकळा होतो, त्याचप्रमाणे शेकडो एकर जमीन बाळगणारा जमीनदार माहिती कळवून जमीन गमावण्यापेक्षा 25 रुपये दंड भरण्याचीच तयारी ठेवेल हे सरकारने ओळखलेलं नाही असे मुद्दे त्यांनी यावेळी ठासून मांडले. प्रेक्षक कक्षात उपस्थित असणाऱ्या जगन्नाथराव जोशी यांनी तर त्यानंतर खूपच चांगला अभिप्राय दिला. हे अधिवेशन सुरू असतानाच मुंबईच्या नवशक्ती दैनिकामधून निरनिराळ्या आमदारांच्या आपापल्या मतदारसंघांविषयी माहिती देणाऱ्या मुलाखतवजा लेखांची मालिका प्रसिद्ध करण्यात येत होती. रामभाऊंनी वसंत गोखले, डॉ प्रभाकरपंत पटवर्धन या सहकाऱ्यांना काही मुद्दे दिले आणि लेख तयार करायला सांगितलं. तो लेख नवशक्तीमध्ये प्रसिद्धही झाला, पण त्या दिवशीच्या अंकांची जादा मागणी अगोदर न नोंदवल्यामुळे मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी पाठवणं मात्र त्यावेळी शक्य झालं नाही. ते पहिलं अधिवेशन संपण्यापूर्वीच रामभाऊंनी कृषीमंत्री वसंतराव नाईक यांची भेट घेऊन मावळ मुळशी मतदारसंघातल्या दुग्ध व्यावसायिकांच्या अडचणींबद्दलचं जे निवेदन दिलं होतं त्याची मात्र योग्य प्रसिद्धी रामभाऊंनी केली. दूध संकलन केंद्रांची संख्या वाढवावी, दुधाचा भाव वाढवून द्यावा इत्यादी मागण्यांचा त्या निवेदनामध्ये समावेश असल्याचा उल्लेख केलेला आटोपशीर वृत्तांत त्यांनी वृत्तपत्रांकडे तर पाठवून दिलाच, पण त्यांची हस्तपत्रकही काढून लोणावळा पुणे लोकलच्या डब्यांमधून वाटण्याची योजकता दाखवली. त्यांच्या त्या प्रयोगाचा खूप चांगला परिणाम दिसून आला. 17 जून ते 5 ऑगस्ट या कालावधीतलं सुमारे 40 दिवसांचं विधानसभेचं पहिलं अधिवेशन समाप्त झालं. त्या अधिवेशनाचा त्यात झालेल्या कामकाजाचा त्या कामकाजात घेतलेल्या सहभागाचा आढावा घेतल्यावर रामभाऊंच्या हे लक्षात आलं की या कार्यक्षेत्रात आपल्याला बरंच काही करता येण्याजोगं आहे. थोडा अभ्यास वाढवला आणि चिकाटी ठेवली तर चांगला संसदपटू होणं आपल्यालाही जमू शकेल. पण त्याचवेळी त्यांना हेही जाणवलं की विधिमंडळाच्या कामकाजाच्या नियमात बसून जर सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींना वाचा फोडायची असेल, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागायची असेल तर हे पूर्णवेळ करण्यासारखं काम आहे. ते प्रभावीपणे करता यावं म्हणून सुसज्ज कार्यालय यंत्रणेची गरज आहे. पुण्यातली वकिली आणि मुंबईतली आमदारकी या दोन्ही गोष्टींचा सुयोग्य मेळ घालण्याची किमया साधली पाहिजे असंही त्यांच्या मनानं घेतलं. एक प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्याचंच दृश्यरूप पहिलं अधिवेशन संपल्यानंतरच्या सुट्टीच्या दिवसांमध्ये पाहायला मिळालं. आपण आमदार आहोत म्हणजे जनतेचे प्रतिनिधी आहोत. ज्या जनतेनं तिचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्याला निवडून दिलं आहे तिला आपण विधानसभेमध्ये जाऊन काय केलं हे सांगितलं पाहिजे. आपल्या कामाचा अहवाल सर्वसामान्य नागरिकांसमोर ठेवला पाहिजे. त्याबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहिजेत. त्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायच्या असतील तर त्यांच्याशी सतत संपर्क ठेवला पाहिजे असं रामभाऊंना वाटायला लागलं. निवडून आल्यावर मतदारसंघाच्या ग्रामीण भागात त्या अधिवेशनापूर्वीच जाऊन आले होते. अधिवेशनानंतर त्यांनी काही प्रमुख गावांना भेटी द्यायचं ठरवलं. तळेगाव स्टेशन, तळेगाव काच कारखाना, वडगाव, कामशेत, इंदुरी, लोणावळा, भांगरवाडी आणि पौड या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले. त्यांनी विधानसभा कामकाजाची तपशीलवार माहिती सगळ्यांना सांगितली. अशा स्वरूपाचे कार्यक्रम प्रथमच होत असल्यामुळे त्याबद्दल सर्वत्र प्रचंड कुतूहल होतं. उपस्थितीही खूपच चांगली होती. मी आपला आमदार म्हणून आपल्या भेटीला आलो आहे असं म्हणून रामभाऊ आपल्या बोलण्याची सुरुवात करत, त्यामुळे ते जनसंघाचे प्रचारक म्हणून आल्याचं गृहीत धरून अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची मात्र निराशा व्हायची. त्यांच्या खवचट प्रश्नांना बगल देऊन आपली भूमिका लोकांपर्यंत पोचवण्यात रामभाऊ कमालीचे यशस्वी झाले. या लोकसंपर्कातून लक्षात आलेल्या काही बाबींच्या संदर्भातले प्रश्न पूर्ण माहिती घेतल्यानंतर रामभाऊंनी विधिमंडळ कार्यालयाकडे पाठवून दिले. त्याचप्रमाणे एक बिनसरकारी विधेयकही पाठवण्याचं त्यांनी ठरवलं. असं एखादं बिनसरकारी विधेयक सादर करून एखाद्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधण्याचं काम त्यापूर्वी फारसं कधी झालंच नव्हतं. ही गोष्ट रामभाऊंच्या अभ्यासू नजरेनं नेमकी हेरली आणि ते संसदीय साधन आपला विचार पुढे नेण्यासाठी वापरण्याचा त्यांनी निर्णय घेतला. गोहत्या बंदीविषयीचं एक विधेयक त्यांनी तयार केलं. संघ जनसंघाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने तर तो जिव्हाळ्याचाच विषय होता, पण इतर सर्वसामान्य जनतेलाही तो जवळचा वाटण्यासारखा होता. हे लक्षात घेऊन रामभाऊंनी विविध प्रकारची माहिती गोळा केली आणि त्या विधेयकाचा मसुदा तयार केला. विधानसभेच्या कार्यालयाकडे तो मसुदा पाठवतानाच त्याची एक एक प्रत रामभाऊंनी भाऊराव अभ्यंकर आणि बाबाराव भिडे यांच्याकडेही पाठवली. थोड्याच दिवसात ते विधेयक आहे त्या स्वरूपात स्वीकारता येणार नाही अशा आशयाचं पत्र रामभाऊंना मिळालं. त्यातल्या काही कलमांना राष्ट्रपतींची परवानगी मिळणं आवश्यक आहे असं विधानसभा कार्यालयाचं मत होतं. मूळ उद्दिष्टांच्या संदर्भात ती क्लिष्ट कलमं फारशी महत्वाची नाहीत असं वाटल्यामुळे रामभाऊंनी तेवढी कलमं वगळून ते विधेयक पुन्हा त्या कार्यालयाकडे पाठवलं. सभापतींनी ते विधेयक स्वीकारलं असल्याचं जेव्हा कळवलं तेव्हा रामभाऊंना अत्यंत आनंद झाला. त्याच सुमाराला पक्षाच्या संघटनात्मक कामांकडेही लक्ष देणं रामभाऊंना भाग पडत होतं. 1 ऑगस्ट 1957 पासून जनसंघाच्या एकूण यंत्रणेत नवीन महाराष्ट्र प्रदेशाची रचना केली गेली तेव्हाच रामभाऊंनी पक्षश्रेष्ठींना अशी आग्रहाची विनंती केली होती की संघटनेच्या मंत्रीपदाची जबाबदारी आता यापुढे अन्य कुणाकडे तरी सोपवली जावी. विधानसभेचं कामकाज आणि संघटनात्मक काम या दोन्ही जबाबदाऱ्या आपल्याकडेच राहिल्या तर आपण दोन्ही क्षेत्रांवर अन्याय करू, शिवाय प्रपंच चालवण्यासाठी आणि तोही नेटकेपणानं चालवण्यासाठी जी वकिली करणं आवश्यक आहे तिच्याकडेही दुर्लक्ष होईल अशा हिशेबानं त्यांनी तशी विनंती केली होती. तथापि सध्या तरी ही जबाबदारी तुम्हीच सांभाळा असं पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे रामभाऊंचा नाईलाज झाला. पण परिस्थिती त्यांची कसोटी पाहण्यासाठी जणू टपूनच बसली असावी. म्हणूनच की काय प्रतापगडावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते अनावरण करण्याचा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी घाट घातला आणि संयुक्त महाराष्ट्राची न्याय्य मागणी धुडकावून लावणाऱ्या नेहरूंच्या निषेधार्थ त्याप्रसंगी जोरदार निदर्शनं आयोजित करायचा संयुक्त महाराष्ट्र समितीनं चंग बांधला. जनसंघ हा संयुक्त महाराष्ट्र समितीचा एक घटक पक्ष होता, त्यामुळे साहजिकच त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही पंडित नेहरूंच्या विरुद्ध करायच्या निदर्शनांमध्ये सहभागी व्हायला हवं अशी समितीच्या इतर घटक पक्षांची अपेक्षा होती. एवढंच नव्हे तर खुद्द जनसंघातल्याच अनेकांना नेहरूंच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण होणं ही बाब खटकत होती. ज्या नेहरूंनी शिवछत्रपतींना वाट चुकलेला देशभक्त म्हणून हिणवलं होतं त्याच नेहरूंनी प्रतापगडावर येऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणं म्हणजे राजकीय संधीसाधूपणाचा कळस असल्याचं त्यांच्यापैकी अनेकांचं मत होतं. त्यामुळे इतर घटक पक्षांच्या बरोबरीनं आपणही निदर्शनामध्ये भाग घ्यायला हरकत नाही असा त्यांच्या विचारांचा कल होता. परंतु पंडित नेहरू एक व्यक्ती म्हणून नव्हे तर स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून प्रतापगडावर येऊन शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. अशा प्रसंगी त्यांच्याविरुद्ध निषेध करणं, निदर्शनं करणं हे उचित ठरणार नाही असं जनसंघाच्या केंद्रीय नेतृत्वाचं मत होतं. संघाच्या अधिकाऱ्यांनाही तसंच वाटत होतं. त्यामुळे त्या निदर्शनामध्ये जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होऊ नये असा निर्णय घेतला गेला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मंत्री या नात्यानं रामभाऊंवर सोपवण्यात आली. जनसंघाची भूमिका स्पष्ट करणारं एक पत्रक रामभाऊंनी प्रसिद्धीला दिलं, पण तेवढ्यानं भागलं नाही. निदर्शनांमध्ये सहभाग नाही याचा अर्थ संयुक्त महाराष्ट्राची मागणी सोडून देणं नव्हे हा मुद्दा स्पष्ट करण्याकरता त्यांना खुलासे प्रतिखुलासे अनेक वेळा करावे लागले. त्या खुलाशांनी संयुक्त महाराष्ट्र समितीमधल्या अन्य घटक पक्षांचं समाधान होण्यासारखं नव्हतं. साहजिकच समितीच्या तिकिटावर निवडून गेलेला समितीद्रोही आमदार अशी रामभाऊंची प्रतिमा रंगवली जायला लागली. त्यांना त्यासाठी धमक्याही देण्यात आल्या, घरावरनं मोर्चे नेण्यात आले, अर्वाच्य भाषेत निषेध केला गेला. पण तरीही रामभाऊंनी संयम न सोडता हे सगळं संकट धैर्यानं पेललं. पुढे विधानसभेचं अधिवेशन सुरू झाल्यावर 4 डिसेंबर 1957 रोजी विधानसभा समिती पक्षाच्या कार्यसमितीमध्ये प्रतापगडच्या निदर्शनांसंबंधी चर्चा होणं हे स्वाभाविकच होतं. जे आमदार निदर्शनांसाठी गेले नव्हते त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवावा असं ठरलं. त्यानुसार मग रामभाऊंनी माझ्या सत्सद विवेकबुद्धीला पटलं नाही म्हणून मी निदर्शनामध्ये भाग घेतला नाही असं रीतसर लेखी उत्तर पाठवलं. पण सगळं वातावरण संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीनं भारलेलं असताना ती मागणी उचलून धरणाऱ्या लोकप्रिय आघाडीचा आदेश जुगारून महाराष्ट्रद्रोहाचा नसता आरोप अंगावर झेलून पक्षाचं ध्येयधोरण निष्ठापूर्वक अंमलात आणणारा रामभाऊंसारखा आमदार काही दिवस उपेक्षेचा आणि कुचेष्टेचा विषय बनला तसा बनला नसता तरच नवल असं म्हणावं लागलं असतं. समितीच्या नेत्यांबरोबरचे रामभाऊंचे मतभेद आणखी वाढावेत असंच परिस्थितीला आणखी एक वळण मिळालं ते त्यांनी मांडलेल्या गोहत्या बंदीविषयीच्या विधेयकाच्या निमित्तानं. 9 डिसेंबर 1957 रोजी ते विधेयक रामभाऊंनी विधानसभेला सादर केल्यापासूनच त्यांनी ते विधेयक मागे घ्यावं यासाठी समितीतल्या प्रजा समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केला होता. पण तो प्रयत्न अपयशी ठरला आणि 27 फेब्रुवारी 1958 रोजी त्या विधेयकावर सभागृहात चर्चा देखील झाली. विधेयक मांडून चर्चेला प्रारंभ करताना आणि नंतर विधेयकाविरुद्ध साथी एस एम जोशी यांच्यासारख्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचं साधार खंडन करताना रामभाऊंनी असा काही दारुगोळा वापरला की खुल्या मनानं विचार करणाऱ्या कुणालाही त्यांचं म्हणणं सहज मान्य करण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहू नये. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय जनतेच्या ज्या अतृप्त आशा आकांक्षा पूर्ण करण्याचं आश्वासन आपल्या मान्यवर नेत्यांनी दिलं होतं त्यात गोमातेसारख्या पवित्र जनावराची कत्तल बंद व्हावी या अपेक्षेचाही समावेश होता. म्हणूनच भारतीय संविधानात मार्गदर्शक तत्वांमध्येही म्हणजे कलम 48 मध्येही गोवध बंदीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला. 1954 लोकसभेत काँग्रेसचे सदस्य सेठ गोविंददास यांनी जेव्हा गोहत्या बंदीविषयीचं विधेयक मांडलं तेव्हा अॅटर्नी जनरलनी त्या विधेयकाला विरोध न करता त्याचा उद्देश सफल होण्यासाठी राज्य सरकारांनी आपापल्या विधानसभांमधून अशा आशयाची विधेयकं संमत करावी असा सल्ला दिला होता. हे सारं लक्षात घेता घटनापालनाची शपथ घेऊन या सभागृहात बसणारे आपण सारे सदस्य गोहत्याबंदीच्या विधेयकाला दारूबंदीप्रमाणेच पाठिंबा देणार ना असा प्रश्न रामभाऊंनी आपल्या या प्रदीर्घ ऐतिहासिक भाषणाच्या प्रारंभीच उपस्थित केला. त्यानंतर उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पंजाब आणि मैसूर या 5 राज्यांमध्ये गोहत्याबंदीचा कायदा अस्तित्वात आहे. एवढंच नव्हे तर मुंबई राज्यातल्या सौराष्ट्र, कच्छ आणि विदर्भातही तो लागू आहे. तेव्हा कायद्याचं एकसूत्रीकरण करताना राज्य सरकार तो कायदा संपूर्ण राज्याला लागू करणार आहे की जिथे तो अस्तित्वात आहे तिथे तो रद्द करणार आहे याचा सरकारनं खुलासा करणं अगत्याचं आहे असं रामभाऊंनी सांगितलं. पाठोपाठ चीन, अफगाणिस्तान इत्यादी देशांमध्येही गोहत्याबंदी आहे. खुद्द पाकिस्तानमध्येही अंशतः गोहत्याबंदी आहे ही माहितीही त्यांनी पुरवली. रामभाऊंनी मग लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधींपर्यंत, गोळवलकर गुरुजींपासून विनोबाजींपर्यंत, मौलाना अबुल कलाम आझादांपासून रफी अहमद किडवाईंपर्यंत अनेक नेत्यांची वक्तव्य उद्धृत करून आपल्या विधेयकाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. 1952 राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं गोहत्याबंदीची मागणी करणारं लाखो सह्यांचं निवेदन राष्ट्रपतींना सादर केलं होतं. त्याचप्रमाणे अनेक ग्रामपंचायतींनी, नगरपालिकांनी, विविध संस्थांनीही अशा आशयाचे ठराव सरकारकडे पाठवले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या निवेदनाचा आणि अन्य संस्था संघटनांनी केलेल्या ठरावांचा आपल्या विधेयकाला असणारा पायाभूत आधार स्पष्ट करून रामभाऊंनी त्या विषयाचा आर्थिक पैलू देखील समोर ठेवला. गोहत्याबंदीची मागणी ही निव्वळ भावनिक बाब समजून तिच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये. मनुष्यालाच द्यायला पुरेसं अन्न नाही तर मग जनावरांसाठी कुठून आणायचं, असा प्रश्न विचारून गप्प बसू नये तर डोळसपणे विचार करावा, उत्तर शोधावं, म्हणजे मनुष्याला भरपूर खायला मिळेल आणि जनावरांचंही चांगल्या प्रकारे पोषण करता येईल अशी आपल्या राज्याची स्थिती असल्याचं दिसून येईल, हे त्यांनी ठासून सांगितलं. तुलनात्मक विचार करता यावा म्हणून उत्तर प्रदेश आणि मुंबई या दोन मोठ्या प्रांतांची विश्वासार्ह पुस्तकातून संकलित केलेली आर्थिक आकडेवारी त्यांनी यावेळी उद्धृत केली. गुरांची एकंदर संख्या, निरुपयोगी गुरांची संख्या, एकूण जमीन, एकूण चराऊ रान आणि आपल्या राज्यातल्या चराऊ रानाचं भारतातल्या चराऊ रानाशी प्रमाण, या 5 गोष्टींबद्दलची आकडेवारी लक्षात घेतली की आपल्या राज्यात चराऊ जमीन जास्त प्रमाणात असूनही गोहत्याबंदीचा कायदा केला जाऊ नये ही दुःखाची गोष्ट आहे, असं रामभाऊ म्हणाले. पाठोपाठ त्यांनी ह्युमन न्यूट्रिशन विसाविस अॅनिमल न्यूट्रिशन या सरकारी प्रकाशनातला आणि उत्तर प्रदेश सरकारनं 1953 नेमलेल्या गोवर्धन इन्क्वायरी कमिटीच्या अहवालातला संदर्भ दिला. 1935 तत्कालीन पंजाब सरकारच्या डॉक्टर लाडर्स नावाच्या तज्ज्ञ सल्लागारानं भाकड वा निरुपयोगी मानल्या गेलेल्या जनावरांच्या उपयुक्ततेबद्दल दिलेला अहवालही त्यांनी उद्धृत केला. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या आराखड्यातला एक उताराही त्यांनी यावेळी वाचून दाखवला. एवढं विवेचन झाल्यावर कदाचित आपली मागणी तत्वत मान्य करून अशाच स्वरूपाचा कायदा यापूर्वीच अंमलात आला आहे असं सांगितलं जाण्याची शक्यता आहे, हे रामभाऊंनी गृहीत धरलं होतं. 1954 संमत झालेल्या अॅनिमल प्रिझर्वेशन ऍक्टची त्यानंतरच्या 2.5 वर्षात मुळीच अंमलबजावणी झालेली नाही हे ठाऊक असल्यामुळे रामभाऊंनी सरकारला उघडपणे आव्हानच दिलं की जर तशी अंमलबजावणी झाली असेल तर तिचा तपशील सभागृहासमोर ठेवा. तो कायदा पूर्णपणे अयशस्वी ठरला असल्याचं परखड मत व्यक्त करून रामभाऊंनी असं आवाहन केलं की दरवर्षी सुमारे 8 लाख जनावरांची केली जाणारी कत्तल ही कायदा करून थांबवली जावी. प्रजा समाजवादी पक्षाच्या सदस्यांच्या विधेयकाला असणारा मतलबी विरोध निष्प्रभ ठरवण्यासाठी रामभाऊंनी जयप्रकाश नारायण यांच्या कलकत्त्याहून प्रसृत झालेल्या एका निवेदनाचा यावेळी कौशल्यानं उपयोग केला. डेलिबरेट प्लॅन ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ कॅटल वेल्थ अँड कल्चर या नावाची हरदेव सहाय यांनी लिहिलेली पुस्तिका नुकतीच प्रकाशित झाली होती. त्या पुस्तकामध्ये जयप्रकाशांचं गोहत्याबंदीच्या बाजूनं जे विस्तृत निवेदन समाविष्ट केलं होतं ते वाचून दाखवून रामभाऊंनी अनेक विरोधकांची बोलतीच बंद करून टाकली. आणि अखेरीला रामभाऊंनी भावनात्मक मुद्दा उपस्थित केला. माणसाला भाकरीप्रमाणेच भावनेचीही गरज असते, भोजनाची असते तशीच ती भजनाचीही असते. सद्वर्तनाची प्रेरणा ज्या श्रद्धेतून निर्माण होते त्या श्रद्धेचं मोल जाणा आणि या विधेयकाला पाठिंबा द्या. राष्ट्रध्वज म्हणजे निव्वळ 2 हात लांबीचं आणि 2 हात रुंदीचं फडकं आहे असं कोणी म्हटलं तर चालेल का? महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर त्यांची रक्षा 160 तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी नेऊन टाकण्यात आली. त्यासाठी 1000 रुपये खर्च करण्याऐवजी तेच दरिद्री लोकांना वाटले असते तर त्यांना त्याचा उपयोग झाला असता असं कोणी म्हटलं तर इथं योग्य ठरेल का? एखाद्याची आई वारली तर तिच्या प्रेतावर चितेबरोबर जळून जाणारा हार घालण्याऐवजी त्या हाराचे पैसे भिकाऱ्याला दे असं त्याला सांगणं हे योग्य ठरेल का? हे सर्वांच्याच भावनांना स्पर्श करणारे प्रश्न रामभाऊंनी विचारले आणि आपण मांडलेलं हे विधेयक संमत झाल्यावर त्याच्या अंमलबजावणीसाठीही सर्व प्रकारचं सहकार्य देऊ, त्याबद्दलचं श्रेय हिसकावून घेणार नाही असं आश्वासन देत विधेयक एकमतानं संमत करावं असं त्यांनी सभागृहाला कळकळीचं आवाहन केलं. रामभाऊंचं ते 45 मिनिटांचं विधानसभेतलं भाषण म्हणजे बिनसरकारी विधेयक किती उत्कृष्ट रीतीनं मांडता येऊ शकतं याचा उत्तम नमुनाच होता. अभ्यासुवृत्ती, तर्कशुद्ध मांडणी, संभाव्य आक्षेप आधीच हेरून त्यांचं जाणीवपूर्वक निराकरण करण्याची हातोटी, भावनिक आवाहन करून परिणाम साधण्यातलं योजकत्व अशी सारी संसदपटुत्वाची गुणवैशिष्ट्ये त्या भाषणामध्ये आढळली. रामभाऊंकडे एक संकुचित दृष्टिकोनातून पाहत असलेल्या मंडळींना त्यांच्याबद्दलचं आपलं मत बदलणं भाग पडावं अशीच प्रक्रिया यानंतर सुरू झाली. अजातशत्रू लोकसेवक, आदर्श लोकप्रतिनिधी, झुंजार संसदपटू, दुर्मिळ संयोजक, नेटका समन्वयक अशी अनेक विशेषणं लावून झाल्यानंतरही दशांगुळे वर शिल्लकच राहणाऱ्या एका उत्तुंग व्यक्तित्वाची ही कर्तृत्वगाथा आहे.